शान्तवदन समाहितमनः प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरणपङ्कज भ्रमरलीनता यन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पित मतिर्मतायेन सा अहङ्कृति पराङ्मुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नवभाविकान् अमृतबिन्दु वृष्टिञ्च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
सर्वांना विनंती अशी की पुढे पुढे जितकं सरकून घेता येईल तितकं सरकून घ्यावं. आज वरती जागा नाहीये, आपण वरती काही दुरुस्तीची आणि नूतनीकरणाची कामं चाललेली आहेत वरच्या ध्यान मंदिरात, त्यामुळे आज इथे जितकी लोक जास्त बसतील तितकं चांगलं होईल. लहान बाळ आणि त्यांच्या आया सोडून सगळ्यांना आत बसायला जागा मिळाली तर सर्वांना आनंद होईल त्याचा. बऱ्याच दिवसांपासून प्रश्न विचारायचा होता पण आपला साधनेचा आढावा घेण्यास मन धजावत नव्हते. हा फार सुंदर प्रश्न आहे म्हणून सगळा प्रश्नच मला वाचावासा वाटतो. उत्तरापेक्षा प्रश्न छान आहे. अनुग्रह होऊन 12 वर्ष झाली, ध्यान नियमित होते. सुरुवातीचा काही काळ नियमितता नव्हती परंतु आता मागील 5-6 वर्षांपासून खूप नियमित ध्यान होते आहे. ध्यानामध्ये अत्यंत रुची निर्माण झाली आहे. ध्यानावरील नामावरील अभंग जरी ऐकले तरी आपलं असं कधी होणार असं वाचून किंवा ऐकून मन भरून येतं. रोज सोहमचा नियमित आठव ठेवण्याचा प्रयत्न करतो. चालताना रिकामा वेळ घालवत असताना तोच मी आहे हा भाव ठेवण्याचा प्रयत्न करतो पण मन मात्र ताब्यात येत नाही. अजूनही पैसा मान मरातब यांच्या इच्छा आहेत असं जाणवतं. खूप अपराधी असल्यासारखं वाटतं. हे लिहिताना सुद्धा अस्वस्थता येत आहे. खूप प्रामाणिकपणे विचारलेला हा प्रश्न आहे. सवयी अत्यंत सात्विक म्हणता येणार नाहीत पण चांगल्या आहेत. स्वतःचं उत्तम मूल्यमापन या साधकांनी केलंय. करू नये अशी कोणतीच गोष्ट कधीही करत नाही ही तर खूपच महत्वाची बाब आहे. अजूनही एवढं सगळं असताना साधना कधी फळाला येणार? खूप आर्ततेने प्रार्थना करतो पण यश येत नाही असं वाटतं. काही वेळा तर मनात असे विचार येतात की माझ्यासारखा पापी आणि नीच मीच आहे. कधी कधी खूप शुभ विचारही येतात, समजत नाही काय करावं. कृपाळू होऊन, हे स्वामींना विचारलेलं असल्यामुळे कृपाळू होऊन वगैरे त्यांनी लिहिलंय, मी ते चुकून वाचलं सॉरी त्याबद्दल, मार्गदर्शन करावे ही विनंती. साधकाचं मुख्य लक्षण असं असतं की अवगुणाचा करोनी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलीजे मग साधक ऐसा. अवगुणांचा त्याग करायच्या आधी अवगुणांचा शोध लागण्याची आवश्यकता खूप असते आणि या प्रश्न विचारणारे जे साधक आहेत तर त्यांना एक गोष्ट निश्चित आहे की त्यांना अवगुणांचा शोध लागलेला आहे. आपलं मन निश्चित काय आहे, आपण कोण आहोत, आपली खरी परिस्थिती काय, आपण समाजात जे दाखवतो आपल्या स्वतःबद्दल आणि आपण खरे कोण आहोत ह्याविषयीचं निश्चित अंदाज त्यांना यायला लागलेला आहे आणि ही परमार्थातली सगळ्यात महत्वाची अशी पायरी असते की आपल्याला साधनेची गरज आहे. आपल्या जीवनात अजून प्रचंड मोठी उत्क्रांती होण्याची गरज आहे ह्याची जाणीव होणं. ही जाणीव जेव्हा होते आणि ही जाणीव जेव्हा अजून गूढ गहन होत जाते, अजून सलत जाते आपल्या अंतःकरणाला, तेव्हा कुठे प्रकाशाचं दर्शन व्हायला सुरुवात होते. या जाणीवेतच खूप मोठं रहस्य दडलेलं आहे असं मला वाटतं आणि ही जाणीव त्यांना झाली ही अतिशय सकारात्मक बाब त्यांच्या बाबतीत घडलेली आहे. आधी ध्यान अनियमित होतं आणि नंतर ते नियमित सुरू झालं. हा सुद्धा महत्वाचा फरक आहे. संतांच्या सद्गुरूंच्या संगतीत आपण राहत गेलो आणि त्यांचं नित्य श्रवण होत गेलं, त्यांच्याबरोबर काही काळ का होईना आपल्याला साधनेला बसायला मिळालं तर आपल्या वृत्तींमधला पालट जो असतो तो अटळ असतो, अपरिहार्य असतो, ते होणारच होणार असं निश्चित असतं. नाहीतर 5-6 वर्ष अनियमितता होती ती तशीच चालू राहायला पाहिजे होती पण तसं झालं नाही. आता साधनेला खूप नियमितता आलेली आहे. तसंच साधने व्यतिरिक्तचा जो वेळ आहे त्याच्यात सुद्धा अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करतात. सहा अहम किंवा तोच मी आहे अशा रीतीने स्वतःला समजावून सांगण्याचा जो कार्यक्रम आपल्याला स्वामीजी नेहमी देतात, तर त्याचा सुद्धा अभ्यास यांचा सुरू झालेला आहे. ध्यानावरचे नामावरचे अभंग जरी ऐकले तरी आपलं असं कधी होणार अशी एक आर्तता मनामध्ये निर्माण होते. आणि असं सगळं असताना त्यांना असं वाटतं की अजूनही पैसा मान पराधव यांच्या इच्छा आहेत असं जाणवतं. खूप अपराधी आपल्या असल्यासारखं वाटतं. हे लिहिताना सुद्धा अस्वस्थता येते आहे असं वाटतं. ह्या बाबतीत मात्र मला असं प्रेमाने सुचवायचंय की आपण साधना करतो आहोत, आपण काल साधना करत होतो, परवा साधना करत होतो, आज करतोय, उद्या सुद्धा करण्याची शक्यता आहे, तर ह्याच्याहून अजून दिलासा देणारी घटना आपल्या जीवनात काय आहे? आपल्याला सद्गुरूंनी कृपांकित केलेलं आहे, आपल्याला आपलं म्हणलेलं आहे, ह्याच्याहून अजून उत्सव करण्यासारखी दुसरी कुठली घटना असते? आपल्या मनात वेगळे वेगळे विचार येतच राहणार. आपल्या मनाचा हा नियमच आहे. मन हे रजोगुणात्मकच असतं. एखादं मरकट जसं कोलांट्या मारतं आणि या फांदीवरून त्या फांदीवर जातं, तसंच मनाचा गुणधर्म आहे, स्वभाव आहे. त्यामुळे मनात भले बुरे विचार हे येतच राहणार. परंतु आता आपल्याला ह्या विचारांच्या बरोबर व्हायचं नाही हेच स्वामींनी इतके वर्ष शिकवलंय ना. आपल्या मनात येणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती म्हणजे आपण नाही आहोत. आपण ध्यानामध्ये अभ्यास काय करतो? आपल्या मनात जे जे विचार येतात त्या विचारांपासून आपण स्वतःला वेगळे समजायचा प्रयत्न करतो, साक्षी आहोत असा अभ्यास करतो. आपल्या मनात जे वाईट विचार येतात ते सुद्धा आपण नाही आहोत, आणि आपल्या मनात जे खूप शुभ विचार येतात त्यांनी सुद्धा आपण खूप शुभ झालेले आहोत असं सुद्धा समजायचं कारण नाही. आपण फक्त आहोत आणि आपण या सगळ्यांचे ऑब्झर्व्हर आहोत, आपण फक्त ह्याच्याकडे बघतो आहोत अशी एक तटस्थ भूमिका साधकाला आपल्या स्वतःसाठी निर्माण करायला लागते. अन्यथा काय होतं की आपण या भावनांच्या आंदोलनांमधनं बाहेरच येऊ शकत नाही. आता ह्यांना जर का 12 वर्ष झालेली आहेत आणि गेले 6 वर्ष साधना नियमित होते आहे, तर आता एक किमान निश्चित आत्मविश्वास पाहिजे की आता काहीही विचार मनामध्ये आले तरी आपण साधनेपासून दूर जाणार नाही, आपण स्वामीजींपासून दूर जाणार नाही, आपण आपलं जे आत्मदर्शनाचं चरम लक्ष आहे त्या चरम लक्षापासून दूर जाणार नाही, त्याच्यापासून आपण भरकटणार नाही, ह्याविषयी एक मूलभूत आत्मविश्वास आपल्यामध्ये आता जागा झालेला असला पाहिजे. त्यांच्या मनात तो असला पाहिजे, फक्त त्याचा शोध घेतला नसेल. मला असं वाटतं की साधना करत असताना आपण खूप हळवं होण्याची गरज नाहीये. माझं हे होत नाही, माझं ते होत नाही असं म्हणून आपण खूप हातपाय गाळून बसण्याची गरज नाहीये. साधना करत असताना आपण थोडस आत्मविश्वासपूर्वकच केलं पाहिजे. आपल्याला स्वामीजींनी सांगितलं ना, तत्वमसी, आता हे घोक तू, तू घोकशील तर ते तुझ्या वृत्तींवर आरूढ होईल. तुकाराम महाराज म्हणतात की चाल मागे नको, पाहू तुझं जबान आम्ही आहो. असं तुकाराम महाराजांनी कशासाठी सांगितलं? ते ह्यासाठीच सांगितलं. आपण आता हे निश्चित समजायचं की आपण गुरुकृपांकित आहोत. आपण हा जो रस्ता आत्ता आपला मार्ग आहे त्या मार्गाच्या शेवटच्या टोकाला पोचणार म्हणजे पोचणारच. कधी पोचणार हा मुद्दा वेगळा आहे, त्याचं गणित मांडत बसण्याची गरज नाही. पण आलेला दिवस जो आहे तो आलेला दिवस आपल्या मनात येणारे वाईट विचार आणि आपल्या मनात येणारे चांगले विचार ह्यांनी विचलित होण्यासारखं आता काही नाही राहील. मनाचं कामच विचार करत राहणं. आपलं मन जे आहे ते आपले ह्या जन्मीचे आणि मागच्या जन्मांमधले अनेक संस्कार एकत्रित होऊन त्याचा परिपाक म्हणजे आत्ताचं आपलं मन आहे. त्यामुळे त्या मनात कुठले विचार यावेत ह्याच्यावर आपला काही नियंत्रण नाहीये. आपण कुठल्याही शुभ विचार म्हणा किंवा अशुभ विचार म्हणा ह्या विचारांनी खूप उत्तेजित होण्याची गरज नाहीये. कधी कधी काय होतं की शुभ विचारांनी सुद्धा आपल्याला असं वाटायला लागतं की आता झालं, बहुतेक निम्मं काम आपलं झालं, आता काही वर्षांनी आपण आत्मज्ञानाचे अधिकारीच होणार असं सुद्धा समजायचं कारण नाहीये. आणि जेव्हा अशुभ विचार येतात तेव्हा असं सुद्धा खूप अपराधी होण्याचं कारण नाहीये. जे विचार येतात त्यांना शुभ अशुभ, मी त्या शुभ विचारामुळे मी खूप संतुष्ट, अशुभ विचारांमुळे मी खूप दुःखी, खूप अपराधी, असं हे वर्गीकरण करत बसणं थांबवून टाकायचं. आपण ह्या टप्प्यात पडायचंच नाही. असे जर का करत बसलो आपण वर्गीकरण तर ते पुन्हा पुन्हा फिरून आपल्या अंतःकरणामध्ये येण्याची शक्यता असते, आपल्या मनामध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे असे जे विचार येत असतील त्या विचारांपासून आता आपण निश्चित 101% आपण ह्याच्यापासून वेगळे आहोत अशी खात्रीच बाळगायला सुरुवात करायचं. ह्यासाठी आपण स्वामीजींची आर्ततेने प्रार्थना करायला काही हरकत नाही की हा आत्मविश्वास स्वामीजी मला द्या, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आता कधीतरी जागृत होऊ दे. मी आता हे असं वाईट विचारांनी वाईट झालो आणि चांगल्या विचारांनी चांगला झालो या आता खेळातनं मला बाहेर पडायचंय, मला हे नाही, आता मी हे स्वीकारणार नाही, अशी आपल्या मनाची धारणा करायला सुरुवात करायची. खूप आर्ततेने प्रार्थना करतो पण यश येत नाही. यश येत नाही असं कसं समजतो आपण? आपण आज आर्ततेने प्रार्थना केली आणि उद्या जर का पुन्हा आर्ततेने प्रार्थना केली तर आजची आर्तता यशस्वी झाली म्हणून आज पुन्हा आर्तता निर्माण झाली. आर्तता ही फक्त माझं काही होत नाही याच्यासाठी नाहीये. आर्तता हे एक स्वाभाविक प्रेमाची अभिव्यक्ती आहे. खूप प्रेम निर्माण होतं म्हणून आर्तता निर्माण होते आणि आपल्या अंतःकरणात निर्माण होणारी जी आर्तता आहे तर ती आर्तता हे शुभचिन्ह समजावं, हे शुभसूचक चिन्ह समजावं की अशी आर्तता आपल्याला निर्माण होते हेही भाग्य आहे. अशा रीतीने स्वामीजींची आठवण येते आणि अगदी अस्वस्थ होऊन जातो, अगदी डोळे भरून येतात. हे खूप शुभचिन्ह आहे. हे निश्चितच आपलं अंतःकरण शुद्ध झाल्याची ग्वाही देतं. त्यामुळे हे सगळं असताना साधना फळाला कधी येणार? फळाला साधना येणार म्हणजे काय होणार? निश्चित काय आत्मज्ञान होऊन आत्मज्ञान होणार म्हणजे काय होणार? आत्मज्ञान होणार म्हणजे स्थैर्य येणार आपल्याला अंतःकरण वृत्तीला. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध, असं समर्थांनी व्याख्या केली. निश्चय न चळणारा झाला आणि स्वस्थता आली, स्थिरता आली की आपलं साधना फळाला आली असं समजायचं. पण हे हिशोब आपल्याला मांडायचेच नाहीयेत. इतकी वर्ष झाली की माझं हे होणार, तितकी वर्ष झाली की माझं ते होणार, अशी काही गरज नाहीये. बरेचदा अशी गणितं मांडायची माणसाला खूप सवय असते, ती संसारात जमतात की ह्या 5 वर्षात मी इतकं इतकं सेव्हिंग करणार आहे आणि माझ्या बायकोसाठी इतकं इतकं सोनं घेणार आहे, आणि ते जमलं की लगेच आपण त्याच्यावर एक टिकमार्क करून टाकतो. परमार्थात हे त्रैराशिक लागेलच याची काही शाश्वती नाही. परमार्थ या सर्व आपले जे सांसारिक न्याय आणि नियम आहेत ते सांसारिक सर्व न्याय आणि नियम आहेत त्याच्यापासून खूप वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्या हृदयात निर्माण होणारा भाव सद्गुरूंविषयीचा आणि आपल्या अंतःकरणाला प्राप्त होणारं स्थैर्य ताटस्थ्य हे खूप महत्वाचं असतं. म्हणून आपल्या सगळ्या वृत्तींकडे आपण थोडंसं साक्षीत्वानी बघायचा अभ्यास केला पाहिजे. वाईट विचारांनी वाईट नाही, चांगल्या विचारांनी चांगला नाही, आपण स्थिर आहोत, आत्मस्वरूप आहोत असं सारखं टप्पल मारून स्वतःला समजावत राहायचं. म्हणजे आपल्या स्वतःलाच नाही तर शेजाऱ्याला एक मारायची स्वतःला सांगायचं असं नाही करायचं. कधी कधी शुभविचारही येतात, सवयी सात्विक आहेत त्यामुळे ती पण ते पण चिन्ह चांगलं आहे. म्हणजे जर का करू नये त्या गोष्टी करण्याकडे कल असेल तर मग त्यांनी सुद्धा एक नवीन अस्वस्थता आपल्या मनात निर्माण येते, अजून एक मालिन्य आपल्या मनाला येत राहतं, ते मालिन्य सुद्धा यायचं बंद झालंय. अडचण काही नाहीये. आपलं काही होत नाही पहिली ही भावना बंद करून टाकायची. आपलं काही होत नसेल तर सद्गुरू आपल्याला सांगतील की तुझं काही होत नाही, तू आता केंद्रात येण्यास अपात्र आहेस, सबब उद्यापासून येऊ नको. असं सांगितलंय का आपल्याला कोणाला? नाही सांगितलं. याचा अर्थ आपल्या सगळ्यांमध्ये निश्चित दाट शक्यता आहे की आपण जाणार आपल्याकडे आणि हा आत्मविश्वासच आपली सुटका करेल असं मला वाटतं. मार्गदर्शन करावे अशी मार्गदर्शनपेक्षा कदाचित माझीच स्थिती काय आहे ती मी सांगायचा प्रयत्न केला. ध्यान करतेवेळी उठणाऱ्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहणे हे सोपे की विचार उठू न देणे हे सोपे? म्हणजे मी जेऊ हे सोपं का मी खाऊ हे सोपं असं विचार. उठणाऱ्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष हे दोन्ही एकच आहेत का? कृपया या शंकेचं निरसन व्हावं. बहुतेक माझी परीक्षा घेण्यासाठी हा प्रश्न कुठल्या तरी मुरब्बी साधकांनी विचारलेला असं दिसत. विचारांकडे साक्षीत्वानं पाहणं हे सोपं का अवघड याच्यापेक्षा आपल्याला हेच सांगितलंय सद्गुरूंनी. आपल्याला स्वामीजींनी अनुग्रह दिला तेव्हा आणि नंतरही, आता आजच आपण ध्यानाची पूर्वतयारी ध्यानाची सुरुवात हे सगळं ऐकलं. पुढच्या रविवारी निश्चित ध्यान कसं करायचं ते सुद्धा परत रविवार सकाळच्या प्रवचनामध्ये आपण ऐकणार आहोत आणि ध्यानाविषयी आपण आतापर्यंत अनेक वेळा ऐकलं, अनुग्रहाच्या वेळेला आपण ऐकलं. विचारांकडे साक्षीत्वानं पाहणं हे सोपं का अवघड अशी तुलना करायचीच नाही. विचारांकडे साक्षीत्वाने पाहायचं. काय उडणाऱ्या विचारांकडे साक्षीत्वानं पाहण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे दोन्ही एकच आहेत का? समजा दोन्ही एकच आहेत. आपण साक्षीत्वाने पाहिल्यावर काय होतं ही जर का प्रक्रिया ध्यानात घेतली तर मग त्यालाच दुर्लक्ष म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. जो ध्यानातला साक्षी असतो तो साक्षी आपल्या वृत्तींकडे वेगळेपणाने पाहायला सुरुवात करतो. पाहायला सुरुवात करतो म्हणजे वृत्ती म्हणून काही अशा काही घन गोष्टी नाही आहेत की आपल्याला दिसाव्यात एखाद्या माणसासारख्या. आपल्याला त्या जाणवतात. आपल्याला वृत्ती जाणवतात आणि त्या ज्या वेळेला जाणवतात तेव्हा आपली जी जाणीव शक्ती असते जी त्या वृत्तींचा अनुभव घेते ती जाणीव शक्ती त्या वृत्तींपासून स्वतःला वेगळी करते. आणि त्याचा परिणाम काय होतो की जी वृत्ती उमटलेली असते त्याला आपण प्रतिसाद देणार असतो तो प्रतिसाद आपण द्यायचा बंद करतो. आपण वृत्तपत्रातली एखादी बातमी आठवली की त्या बातमीला आपण प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो. मग असं तसं आंतरराष्ट्रीय राजकारण नाना प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. आपण ज्या क्षणी त्याला प्रतिसाद द्यायचं बंद करू त्या क्षणी तो विचार संपला, नष्ट, मेला तो तिथे विचार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. संकल्पाचा पुत्र शोक करायचा, संकल्पाचा पुत्र मारून टाकायचा. संकल्पाचा पुत्र म्हणजे आपल्या मनात उठलेला विचार. संकल्पाला झालेला पहिला पुत्र म्हणजे पहिला विचार आपल्या मनामध्ये येत होतो त्याची हत्या करायची, त्याला मारून टाकायचा. याचा अर्थ साक्षी व्हायचं. कारण आपण मारणे वगैरे हे आपल्याला खूप पटकन समजतं या सगळ्या गोष्टी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अशी आपल्याला सूचना दिली. परंतु वस्तुत आपल्याला जे करायचं असतं ते विचारांपासून स्वतःला साक्षी ठेवायचं असतं, म्हणजे विचारांना प्रतिसाद द्यायचा नसतो. आता ह्याला तुम्ही दुर्लक्ष म्हणलं तरी चालेल, यांनी काही बिघडत नाही. पण मूलभूत काय असेल, अगदी बुडाशी काय असेल, तर आपण साक्षी आहोत. माझ्या मनात उठलेला प्रत्येक विचार, बला चांगला असो वाईट असो, जो असेल तसा, दुष्ट असो प्रेमाचा असो, जो कुठला असेल तो, जो विचार उठतो त्या प्रत्येक विचारापासून मी निश्चित निश्चित वेगळा आहे. तो विचार म्हणजे मी नाही हे आपल्यातल्याच कोणाला तरी जाणवतं. आचार्य त्याला किमपी सततम बोधम असं फार सुंदर त्यांनी वर्णन केलं शंकराचार्यांनी. किमपी सततम बोधम केवलानंद रूपम. ते असं म्हणतात की काहीतरी आत एक प्रबुद्ध अशी स्थिती आहे की ती बोधरूपच असते, ती फक्त पाहत असते, ती कधीही प्रतिसाद देत नसते. आपण प्रतिसाद दिल्यासारखं आपलं मन बुद्धी जे मध्ये असतात ते त्याच्यामुळे आपण खूप व्यग्र होत जातो, व्यथित होत जातो. ते केवल असतं, ते जो जाणता असतो तो जाणीव असते, ती केवल असते, केवल रूप असते आणि आनंद रूप पण असते. त्याच्या केवलत्वाची सुद्धा अनुभूती आपल्याला येते जेव्हा विचार थांबतात तेव्हा. त्यामुळे साक्षीत्वानं पाहणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे दोन्ही एकच आहेत का? हो, एकच आहेत असं समजा. पण साक्षीत्वानं पाहणं ही हा सद्गुरूंनी आपल्याला दिलेला निर्वाणीचा संदेश की आपल्या वृत्तींचे साक्षी व्हा. साक्षीत्वाने पाहणे हे सोपे की विचार उठू न देणे हे सोपे? दोन्ही अवघड आहे मला खरं म्हणजे असं वाटतं. यात सोपं काय आहे? साक्षीत्वाने पाहणं हे सोपं आहे का? मी आता एवढं सगळं सांगतोय पण मी जेव्हा प्रत्यक्ष ध्यानाला बसतो तेव्हा केवढी तारांबळ होते, किती वेळाने कळतं की आपण ध्यानाला बसलोय, विचार करायला नाही बसलेलो, अशी परिस्थिती होते. आणि मग तेव्हा असं ठरवलं की विचार आता साक्षीत्व नको, आता आपण विचारांकडे दुर्लक्ष करू. काही दुर्लक्ष करू शकत नाही. जोपर्यंत आपण आज जागेच नाही झालेलो तोपर्यंत दुर्लक्ष तरी कुठे करणार? त्यामुळे साक्षीत्व हेच मूलभूत आहे. साक्षीत्व हीच आपली जागृती आहे. साक्षीत्वाशिवाय आपल्याला जी विचारांची एक मूर्छा आलेली असते, तंद्री आलेली असते, ती तंद्री भंगच होत नाही. त्यामुळे साक्षीत्वाचाच आपल्याला आधार घ्यायचा आहे, साक्षीत्वाचाच आपल्याला कास धरायची. त्यामुळे याच्यात सोपं काय आणि अवघड काय असं काही नाही. साक्षी होणं हेच महत्वाचं आहे. हरी सौभाग्यवती अर्चनातही धडफडे अभंग म्हणतील.
रामकृष्ण गोविंद नारायण हरी, रामकृष्ण गोविंद नारायण हरी, केशवा मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंगा, रामकृष्ण गोविंद नारायण हरी। लक्ष्मी निवासा पाही दीन बंधु, लक्ष्मी निवासा पाही दीन बंधु, तुझा लागो चंदू सदा माझा मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंगा, रामकृष्ण गोविंद नारायण हरी। तुझे नामी प्रेम देई अखंडित, तुझे नामी प्रेम देई अखंडित, नेणे तपव्रत दान काही हो दान काही, रामकृष्ण गोविंद नारायण हरी। तुका म्हणे माझे हेची मान गणे, तुका म्हणे माझे हो तुका म्हणे माझे हेची मान गणे, अखंड हे गाणे अखंड हे गाणे, नाम तुझे नाम तुझे मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंगा, रामकृष्ण गोविंद नारायण हरी। केशवा मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग।
खूप दिवसांनी हा अभंग ऐकला, मी माझ्या लहानपणी बालगंधर्वांकडून हा अभंग ऐकलेला होता। बालगंधर्व गायले ते, त्यांना पॅरालिसिस झालेला होता आणि उचलून भारत गायन समाजाच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांना आणलं। तर भास्करबुवा बकल्यांची पुण्यतिथी होती तेव्हा पॅरालिसिस झालेल्या स्थितीमध्ये देखील बसून बालगंधर्वांनी हा अभंग म्हटलेला होता। त्याची अस्पष्ट आठवण माझ्या ठिकाणी आहे, फार स्पष्ट आहे असं नाही, पण मला ते सगळं आठवतं। त्यामुळे जेव्हा जेव्हा हा अभंग ऐकला जातो तेव्हा मला या घटनेचं स्मरण होतं। स्वामीजी आपल्या कृपेने सद्गुरूंचे स्मरण दिवसातून अनेकदा विनासायास सहज होत असते। आमच्यापैकी अनेकांचा हा अनुभव आहे की फार प्रयत्न न करता आपली आठवण नेहमीच मनात राहते। स्वामी म्हणे अमलानंदा या पुस्तकातही उल्लेख सापडला की नाथ संप्रदायी सद्गुरूंचा प्रभाव असा असतो की ते स्वतःच शिष्याला सहज स्मरण करून देत असतात। हे वाचून खूप समाधान झाले। असे सहज होणारे सद्गुरू स्मरण आणि प्रयत्नपूर्वक बोध लक्षात ठेवून प्रयासाने केलेले सोहम स्मरण हे दोन्हीही साधकाला एकसारखेच अनुसंधान पुरवतात ना हे विचारले कारण सद्गुरु स्मरण सोपे वाटते सोहम स्मरण अवघड जाते मात्र सोपे स्मरण होताना फक्त स्वामीजींची आठवण असते त्यात इतर कोणता भाव बोध वगैरे नसतो प्रेम असते तर तसे स्मरण चालेल ना म्हणजे तेही तितकेच प्रभावी असते का शिष्यासाठी असा प्रश्न विचारलेला आहे प्रश्नच गोड आहे असा दिवसातून अनेकदा विनासायास सहज स्वामीजींचा आठव मला देखील होतो हा माझ्या अनुभवाचा प्रश्न आहे असं मला वाटतं स्वामीजींचा अनुग्रह झाला त्याच्या आधीपासून माझं तसं झालं असं मला आठवतं त्यांच्याकडे मी जायला लागलो खूप आकर्षित झालो आणि तशी रात्रंदिवस त्यांची आठवण व्यापून राहिल्यासारखं झालं अगदी कोणाशी बोलत असताना चालत असताना व्यवहार करत असताना त्यांच्या आठवणीच्या पार्श्वभूमीवरच सगळं चाललेलं आहे असं होत असे आणि अजूनही घडतच आपण साधक आहोत आपण अनुग्रहित आहोत आपलं त्यांच्यावर प्रेम आहे त्यांचं आपल्यावर लक्ष आहे अशा प्रकारची भावना याचा मला खूप अनुभव आहे त्यांनी जे म्हटले की आमच्यापैकी अनेकांचा हा अनुभव आहे की फार प्रयत्न न करता आपली आठवण नेहमीच मनात राहते ते जे आमच्यापैकी अनेकांचा म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यात तुम्ही माझा समावेश करून टाका माझंही तसंच होतं स्वामीजी असं म्हणत असत की अनुग्रह झाल्यानंतर मी तुमच्या आत जाऊन असा बसतो की तुम्ही काढून टाकायचं म्हटलं तरी तुम्हाला काढून टाकता येणार नाही असं म्हणत असत आणि कोणी त्यांना काढून टाकायचं असं म्हणेल कसं सद्गुरूंचा प्रभावच असा असतो मला नेहमी स्वामीजींची आठवण झाली की अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम या स्तोत्राची आठवण येते त्यांचं चालणं बोलणं पाहणं विचार व्यक्त करणं नुसतं असणं मौन असणं प्रवचन करणं हसणं आशीर्वाद देणं या सगळ्या गोष्टी मधुर मधुर तम मधुर 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 अशा एवढंच नाही तर परमार्थाची आवड मला होती असं जरी मी म्हटलं आठवलं तरी देखील त्यांच्या प्रेमाने मी त्यांच्याकडे सतत जात राहिलो त्यांच्याकडे जात राहण्यामध्ये काय काय कारण होतं असं जर मला वाटलं असा जर मी विचार केला तर मला असं वाटतं की खूप दिलासा आणि सुरक्षित असं अगदी लहान मूल मोठ्या गर्दीच्या रस्त्यावरून आईचा हात धरून जात असताना कसं उड्या मारत जातं, आईला खूप दडपण येत असेल गर्दीमुळं, पण मूल अगदी स्वच्छंदी आणि आनंदी असतं। तशा प्रकारचा एक दिलासा, एक सुरक्षिततेची भावना त्यांच्या सहवासामध्ये मी नेहमी अनुभवली। त्यांच्या सहवासामध्ये दिलासा मिळत असे, त्यांच्या सहवासामध्ये प्रेम मिळत असे, त्यांच्या सहवासामध्ये स्वार्थरहित मतलबाच्या अशा कोणत्याच गोष्टी अनुभवाला येत नसत। ते दुकानदार होते, त्यांच्या दुकानामध्ये आम्ही जात होतो। मी तर लगेच एक वर्षात नोकरीला लागलो, पण त्यांनी जेव्हा दुकान विकलं तेव्हा प्रथम मी त्यांच्या दुकानात खरेदी केली। जणू त्यांचे ग्राहक दुकानातले वेगळे आणि भक्त येणारे वेगळे। मला त्यांच्या नजरेत असं कधी जाणवलं नाही की या मंडळींनी आपल्याकडून कापड खरेदी करावं। मी तुम्हाला हे मुद्दाम सांगतो आहे, शक्यता होती, पैसे होते, पण त्यांनी जेव्हा दुकान विकलं तेव्हा प्रथम मी त्यांच्याकडून खरेदी केली। ती त्यांनी पावती मकरंद वझे असं लिहून सही करून जी दिली ती मी अजून जपून ठेवली। ती एकमेव पावती त्यांच्या दुकानातली माझ्याकडे मी खरेदी केल्याची आहे। त्यांनी असं कधी आपल्याकडे येणाऱ्या लोकांकडून काही अपेक्षा असं कधीच मी त्यांच्याकडे पाहिलं नाही। त्यांच्या डोळ्यामध्ये तुमच्या बाबत तुमच्याकडून काही मिळवण्याची कधी अपेक्षा नव्हती, असं परमार्थ मी कधी कुठं पाहिला नाही। उलट परमार्थाबद्दल किंवा एखादा महाराज त्यांच्यापासून दोन हात दूर राहावं असा जो सुशिक्षित लोकांचा भाव असतो तसा काहीसा भाव आमच्या घरात देखील होता आणि माझ्यापाशीही तेवढा सावधपणा होता, पण त्यांच्यापाशी त्यांच्या तिथे गेल्यावर मी विरघळून गेलो। त्यांच्याकडे गेल्यानंतर दिलासा, प्रेम, आपुलकी, आपलेपणा, सुरक्षिततेची भावना याच्याही पुढे जाऊन विचाराला दिशा मिळाली। ते फार मोठी गोष्ट त्यांच्याकडे जाऊन झाली। संगतीमुळे खूप जीवन बदलतं। आम्ही राहत होतो त्या वाड्यामध्ये, पुण्यातलं नाही सांगत, इतर गावी एका ठिकाणी राहत होतो। तिथं आम्ही बुद्धिबळ खेळायचो त्यांच्या घरात जमून, आणि चार पाच डाव पडायचे, पण त्यांच्यासारखं जीवन जगावं आणि थोडं मोठं झालं की त्यांच्यासारखी सिगरेट ओढावी असं आम्ही जी मुलं होतो वाड्यातली त्याच्यातली दोन तीन मुलं म्हणायची की असं रुबाबात सिगरेट ओढायला पाहिजे। मी हे अशा करता सांगतो आहे की मोठी माणसं झाली तरी देखील त्यांचं अनुकरण करावं असं त्यांच्या ठिकाणी बऱ्याच वेळेला नसतं। स्वामीजींच्या आणि माझ्या वयात 40 वर्षांचं अंतर होतं। मी 20 होतो तेव्हा ते 60 होते, पण त्यांची भगवत भक्ती, त्यांचा विवेक, त्यांचा अत्यंत नेटका प्रपंच उत्तम कर्तव्य कर्म करणं, भोळसट भोंगळ असा कधीही व्यवहार नसणं आणि अत्यंत सुंदर परमार्थ याची भुरळ पडत असे. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी अशी समर्थांची एक ओवी आहे, ती सगळी त्यांच्या ठिकाणी दिसून येत असे. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचे वेध लागायचे. अनुग्रहानंतर तर अधिक वेध लागले. आपण यांचे अनुयायी आहोत हे सांगतील तसं आता आपलं जीवन घडायचं असं अगदी पक्क झालं. त्याच्यापेक्षा वेगळं करणं शक्यच नाही असं होऊन गेलं. त्यामुळे त्यांची आठवण ही सगळ्या दिवसाला व्यापून असायची आणि रात्रीला देखील व्यापून असायची. रात्रीला व्यापून असल्याची मला माहीत नव्हती पण निश्चित व्यापून होती. गाढ झोप लागलेली असताना देखील मला माझा असा विश्वास आहे की त्यांचं स्मरण मला कुठंतरी होतं हे मी सिद्ध नाही करू शकणार, पण मी हे तुम्हाला सांगेन. त्यांचा सहवास देखील फार मिळाला, उदंड मिळाला. तशा भाषेत जर बोलायचं झालं तर इथं जमलेल्या मंडळींमध्ये मी पुराण पुरुष आहे. माझ्या आधी स्वामीजींकडे गेलेली मंडळी इथं असतील देखील. कोणी लता, लता असेल इथं, लता गोखले, तर लता स्वामीजींकडे निश्चित माझ्या आधी गेली. कधी ग लता? 75. मी 76 ला गेलो. असे असे जर अगदी थोडे लोक सोडले तर मी सर्व भक्तांचा आदी आहे असं मी निश्चित म्हणेन. आणि स्वामीजींचं स्मरण हे माझ्या जीवनाला तेव्हा आणि आताही तेवढंच व्यापून आहे असं मी अनुभव करतो. स्वामीजींच्या स्मरणामधल्या मात्र तऱ्हा मी खूप अभ्यासी आहे. हा प्रश्न ज्या करता आहे त्याच्याकडे मी येतो. त्याच्या तऱ्हा खूप अभ्यासी आहे. जसं निश्चिंत वाटत असे, प्रेम वाटत असे, दिलासा वाटत असे, प्रबोधनानी समाधान होत असे, या वेगवेगळ्या छटा आहेत. तशा जेव्हा ध्यानाला बसत असे तेव्हा त्यांना जरी डोळ्यासमोर ठेवलं तरी देखील त्यांचं वर्णन ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम याच्या अर्थाकडेही पाहत असे आणि त्या अर्थातही तेवढेच भावत असत. अविनाशी चैतन्य असं ज्याला म्हणतात त्या अविनाशी चैतन्य स्वतःच एकमेवाद्वितीय आणि आनंद स्वरूप आहे. त्यालाच ब्रह्म असं म्हणतात, त्याला ब्रह्मानंद असं देखील म्हणतात. आणि त्यांच्याकडे पाहून जो आनंद किंवा आनंदाच्या प्रेमाच्या लाटा मी म्हणेन, लहरी असं मी म्हणेन, त्या जाणवत असत, त्या अर्थातच त्यांच्या आत त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खोल त्यांच्या चैतन्यामध्ये ते स्वतः डूब देऊन राहिलेले होते आणि त्या आनंदाच्या लाटा आपल्याला जाणवत असत असं माझ्या लक्षात आलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे, स्फटिकाच्या घरामध्ये जर दिवा ठेवला तर इतका तो ट्रान्सपरंट असतो की मध्ये भिंती दिसतच नाही, जशीचा जसाच्या तसा दिवा जसा दिसावा तसा त्यांचा आत्मानंद किंवा ब्रह्मभाव हा आपल्याला समाधान देतो, हा आपल्याला प्रेम देतो, हा आपल्याला शांती देतो असं वाटायला सुरुवात झाली। ही एक तऱ्हा आहे, त्यांचा सहवास अनुभवण्याची एक पद्धत मी तुम्हाला सांगतोय। द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षम असं जे सद्गुरूंचं वर्णन केलं, द्वंद्वाच्या अतीत ज्या ठिकाणी द्वंद्व पोचत नाही, सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान या सगळ्या गोष्टींपासून वेगळा तो द्वंद्वातीत, ज्याला प्रकाशही समजतो आणि ज्याला अंधारही समजतो तो प्रकाशापेक्षा वेगळा आहे, ज्याला प्रकाश समजतो ज्याला अंधारही समजतो तो अंधारापेक्षाही वेगळा आहे, ज्याला सुख समजतं ज्याला दुःख समजतं तो सुखापेक्षा आणि दुःखापेक्षा वेगळा आहे। त्यांनी दुःखी मी, मी सुखी असं स्वतःवर ओढून घेऊ नये म्हणजे झालं, असे ते द्वंद्वातीत आणि गगन सदृश, गगन अत्यंत व्यापक तसं परमात्मा अत्यंत व्यापक, म्हणून परमात्म्याला अधिकाधिक उपमा द्यायची तर गगनाची दिली जाते, पण कधीही उपमा जे उपमेयी असतं त्या उपमेयाचं संपूर्ण वर्णन करणारी कधीच उपमा नसते, पण सदृशम असं म्हणता येऊ शकतं। तसा त्यांचा व्यापक भाव सर्वांच्या अंतःकरणाला स्पर्श करेल असा मृदू गगनासारखा। तत्वमस्यादि लक्षम, तत्त्वम असी म्हणजे ते परमात्म तत्वच तू आहेस असं सद्गुरु शिष्याला लक्षित करतात, बोध लक्षित करतात। तू देह मन बुद्धी नाहीस, तुझ्या आत असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य वस्तुत परमात्म्याचं आहे, तू परमात्म स्वरूप आहेस, पण या बोधाने ते स्वतःच बोधित झालेले असतात। तत्त्वम असी हा जो सद्गुरूंचा बोध आहे तो खरं म्हणजे त्यांनाच दाखवतो। अशा प्रकारचं चिंतन केल्यामुळं त्यांच्या सहवासात जे सुख मिळत होतं ते सुख आपल्याला सुख वेगवेगळ्या पातळीवर अनुभवायची सवय अनुभवता येतं, जसं मनाच्या पातळीवर, अंतःकरणाच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, सूक्ष्म बुद्धीच्या पातळीवर आणि चित्त मन बुद्धी अंतःकरण याच्याही पलीकडे जाऊन जे उरतं आत्मतत्व त्या आत्मतत्वाच्या पातळीवर देखील, आणि त्या ठिकाणी ते आणि आपण हे एक आहोत। जो उपदेश ते शिष्याला करतात तेच ते आहेत, तत्वमस्यादि लक्षम। असं जेव्हा विचार करायला लागलो किंवा चिंतन करायला लागलो किंवा समजायला लागलं त्यांच्याच निरूपणातून, सद्गुरूंकडून तुम्हाला सगळंच समजेल असं समजू नका। काही मला सेवनही न झाले तथापि तेने मज उद्धरिले असं म्हटलेलं आहे। काही सेवन झालं काही नाही झालं तरी काही नाही फरक पडत, त्यांच्याकडून आपला उद्धार हा ठरलेलाच आहे, पण जर अधिक अधिक सेवन झालं तर का नकोय असं मी विचारेन। तुम्हाला इतपतच भाव आवडतो तर चांगलंच आहे, की काय काय त्याच्यात गैर आहे, चूक काहीच नाहीये। ते तत्वमसी आणि सोहम अस्मी याचं तुम्हाला फार प्रेशर येतं, असं वाटतं की त्याच्यापेक्षा ते रूप बरं, तर चांगलंच आहे ते रूप, पण जरा हाही अनुभव घेऊन बघा असं मी तुम्हाला म्हणेन, असं मी तुम्हाला सांगेन। सोहम स्मरण अवघड जातं, त्याच्याऐवजी सद्गुरु स्मरण सोपं वाटतं, पण सद्गुरूंच्या स्मरणामध्येच ते तत्वमासी आहेत असं म्हटलेलं आहे. गणपती अथर्वशीर्षामध्ये देखील त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी असं म्हटलेलं आहे. ते प्रत्यक्ष तत्वमसी हे जे महावाक्य आहे तेच तुम्ही आहात असं म्हटलेलं आहे, आणि तेच सद्गुरू आहेत, आणि सद्गुरू आपल्याला तोच उपदेश करतात, म्हणून तो परमात्माच मी आहे अर्थात सद्गुरू स्वरूप देखील माझ्याच अंतर्यामी आहे या भावानी सुख होईलच होईल. या सुखाचाही अनुभव घ्या असं मी म्हणेन. तुम्हाला जितपत वाटतंय तितपत तर चांगलंच आहे, आणि एवढ्या भावानी देखील काहीच नाही बिघडत. तो उद्धव हे सगळं ज्ञान सांगण्यासाठी म्हणून गेला गोकुळात गोपींना. श्रीकृष्णांनी देह ठेवल्यानंतर श्रीकृष्ण म्हणाले की बाकीचे सगळे सावरतील. पण त्या गोपिकांचं मात्र तू तेवढं बघून घे, त्यांना फार दुःख होईल. आणि उद्धव त्या गोपिकांचं सांत्वन करायला म्हणून गोकुळात गेला, आणि कसं सांगणार ही इतकी विचित्र गोष्ट, भगवंतांनी देह ठेवला हे सांगण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. त्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णांनी देह ठेवला, तेव्हा त्या हसायला लागल्या. त्या म्हणाल्या तुलाही त्यांनी फसवलेलं दिसतंय. अरे देह ठेवला तरी तो कुठं गेला नाही, तो इथं आत आहे. आम्ही तर कधी, याचं कारण गोपींना झालेला जो वियोग होता तो उद्धवाचा वियोग फार नवीन होता, ताजा ताजा होता. त्यांनी वयाच्या 10-12 वर्षी गोकुळ सोडलं, ते परत गोकुळात गेले नाही. तेव्हापासून त्याची प्रेमानी आठवण, त्या आठवणीतच साठवलेला बोध, त्याचं प्रेम, त्याचा बोध, या सगळ्यांनी त्या अगदी परिपक्व होऊन गेलेल्या होत्या तोपर्यंत. त्या म्हणाले की तो कुठेही जात नाही, येत नाही, आम्ही हवं तेव्हा त्याचं स्मरण करतो, आमच्या समोर तो हजर. एरवी तो परमात्मा आहे हे आम्हाला माहितच आहे, तू जे सांगतोस ते आम्हाला कधीच माहिती आहे असं त्या म्हणाल्या. म्हणून त्यांचा सहवास शिकवतो, त्यांचा दुरावा शिकवतो, त्यांचा वियोग शिकवतो, त्यांचं असणं शिकवतं, त्यांचं तुलनेनी नसणं शिकवतं. शिकणारा त्यांच्या सर्वांपासून शिकतो, आणि नाही शिकला तरी त्यांना काहीच फरक पडत नाही, आणि भक्तालाही फरक पडत नाही. कारण भक्त त्यांना जसा आठवतो तसं तेवढं सुख भक्ताला ते देतातच देतात. सहज होणारे सद्गुरु स्मरण आणि प्रयत्नपूर्वक बोध लक्षात ठेवून प्रयासाने केलेले सोहम स्मरण हे दोन्ही साधकाला एकसारखेच अनुसंधान पुरवतात ना? हो, एकसारखंच अनुसंधान पुरवतात. पण या अनुसंधानाच्या सुखाची परी ही थोडी थोडी भिन्न आहेच. सगुण विलक्षण आहेच, निर्गुण देखील विलक्षणच आहे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. ब्रह्म सनातन विठ्ठल हा विठ्ठल हा सगुण सुखकारकच आहे, आणि निर्गुण त्याच्याशी तादात्म्यच आहे, त्याच्यातही सुख आहे, तो ब्रह्म सनातन आहे. म्हणून सहज होणारं स्मरण आणि त्यांनी मिळणारं समाधान हे घेता घेता प्रयत्नपूर्वक होणारं सोहम स्मरण अथवा तत्वम पदार्थ चिंतन यांनी होणारं सुख देखील अनुभवण्याचा का प्रयत्न करू नये असं मी म्हणेन. आज जे अवघड वाटतं ते कालांतराने सोपं होऊन जाईल. बाकी तुम्ही जसं कराल तसं त्यांना चालेल. पण आपल्या जीवाच्या उद्धाराकरता, कारण गोपींनी उद्धवाला उलट शिकवलं, त्यांच्या त्या दोन्हीमध्ये पारंगत झाल्या. सद्गुरुस्मरणाने केवळ आनंदच मिळतो असे कधी जमणार? आम्हाला तर स्वामीजींच्या स्मरणाने बऱ्याच वेळेला व्याकुळता येते. मोठ्या स्वामीजींची आठवण आली तर त्यांचे रूप आता दिसणार नाही, कितीही प्रयत्न केले म्हणून तरी, म्हणून कासाविषयी होते. म्हणून या सोहम स्मरणाने देखील एक शाश्वत सुख, आपल्याला जे सोडून जाणार नाही असं सुख देखील आपल्याजवळ राहील. मग ती व्याकुळता देखील फार गोड वाटते. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो, म्हणून हाक मारणारे ज्ञानेश्वर महाराज. घनु वाजे घुण घुणा वारा वाजे ऋण झुणा, काय भव तारक हा कान्हा वेगी भेटवा का, असं म्हणताना त्यांना व्याकुळता होती. पण ती व्याकुळता देखील त्यांना नंतर खूप सुख देऊन जात असे. कधी कधी ही व्याकुळता खूप गरजेची असते. त्या व्याकुळतेने अत्यंतिक चित्तशुद्धी होऊन तो निर्गुणाशी, म्हणजे आपल्या स्वरूपाशी किंवा सद्गुरूंच्या स्वरूपाशी एकरूपता साधतो. पण ही एकरूपता ही ज्ञानोत्तरच असते. तुम्ही समोर नसताना तुमची आठवण झाली, उदाहरणार्थ तुम्ही केंद्रात आहात आणि आपण मात्र त्यावेळी कामाच्या ढिगाऱ्याकडे खाली गाडले गेलो आहोत असे जाणवले, असे जाणवते, खूप तगमग होते. केंद्राच्या वेळी साडेसातला नकळत लक्ष घड्याळाकडे जाते. अशा प्रकारचे सद्गुरुस्मरण आनंद देत नाही. म्हणूनच मी सांगितलं की प्रत्येक स्मरणाची परी वेगळी आहे, प्रत्येक आनंद देखील निराळा आहे. व्याकुळताही आनंदच आहे. हे जे स्मरण आहे, या स्मरणानी, किंचित स्मरणानी आपण वेगळे आहोत, बाजूला आहोत असं जे वाटतं ते देखील त्यांच्याकडेच नेणारं असतं. आकर्षण तर आकर्षण असतंच, पण विकर्षण देखील आकर्षण असतं. अशा प्रकारचे सद्गुरुस्मरण आनंद देत नाही, उलट तळमळ वाढविते. तर हे स्मरण करणे चुकते आहे का? काहीही चुकत नाही असं मी तुम्हाला सांगतो, काहीच नाही. समर्थांचं उदासीन हा काळ कोठे न कंठे, अशा प्रकारची जी मनोभूमिका होती ती मनोभूमिका अनेकांना अनुभवायला येते. सद्गुरूं वाचून, ईश्वर प्राप्ती वाचून असणारी उदासीनता, याला अरविंदांनी तर डार्क नाईट ऑफ द सोल असं म्हटलेलं आहे. ही फार प्रकाशाकडे घेऊन जाते. म्हणून सगळंच असावं जीवनामध्ये, सहवास सुख असावं. ते मनाला, चित्ताला, अंतःकरणाला, बुद्धीला स्पर्श करून असावं. ध्यानाचं सुख असावं, साधनेचं सुख असावं, विरहाचं सुख वजा दुःख असावं, कधीतरी असावं, ज्याला नाही कधीच नाही तो तसा भाग्यवानच म्हटला पाहिजे, पण असं मनुष्य मात्राच्या जीवनात कठीणच आहे. दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, विरह हा भेटीच्या वेळीच ठरलेली गोष्ट असते. ते भेटीचं दुसरं टोकच असतं. पण सद्गुरूंच्या बाबत ज्यांनी आपलं सगळं जीवन अशा प्रकारे बदलवलं, आपल्याला वेध लावले, त्या सद्गुरूंच्या अंतर्यामी असणारं सुख त्याची उदाहरण करायला ते बसलेले आहेत. त्यांच्या देहाची आठवण तर करावीच करावी, त्याच्यात काहीच उलट ती असावीच, पण त्याच्याही पुढे जाऊन जरा थोडं प्रयत्न करायला लागले तर काय बिघडलं, थोडं कठीण वाटलं तर काहीच बिघडत नाही त्याच्यामध्ये. थोडं सोहम स्मरण या सहस्मरणापेक्षा अवघड वाटतं, अवघड असणारच. जितकं सूक्ष्म सुख तितकं अवघड सुख. साधे विषय हे तुलनेनी सहज उपभोगता येतात. एक कपभर चहा प्यायला की समाधान. इथं आता भेळ नाहीये बरं का, तुमच्या माहिती सर करता सांगतो. मला परवाच ती बातमी कळली की ते भेळेचं दुकान हलवलं गेलं, पण भेळ खाल्ली. तुलनेनी हे जे विषय सुख देतात त्याच्यापेक्षा तुलनेनी अधिक सुख देणारे असेही विषय असतात. उदाहरणार्थ एक गाणं ऐकलं, ते सुख कोणाला होतं? एक सुख जिभेला होतं, एक सुख कानाला होतं. तुम्ही काही व्होकल ऐकलं, सतार, व्हायोलिन, आणि त्याचा अंतरा, त्याच्यामध्ये असणारी शांती तुम्ही जर अनुभवू शकलात तर ते बुद्धीच्या पातळीवर सुख मिळतं. कोणी अडवलंय? घ्यावं ते सुख असं मी म्हणेन. सर्व अंगाने सुख घेण्यासाठी, सात्विक सुख घेण्यासाठी हे जीवन देखील आहे. परमार्थाचं सुख देखील असं वेगवेगळ्या पातळीवर घ्यावं. म्हणून सद्गुरूंच्या सहवासातलं सुख, त्यांच्या विरहाच्या दुःखातलं सुख किंवा सुखातलं दुःख काहीही म्हणा, आणि बोधाचं सुख, एकरूपतेचं सुख. हनुमंतांना जेव्हा विचारलं की तुझी भक्ती कशी, तर तो म्हणाला की जेव्हा मी देहभावावर असतो तेव्हा मी दास, तुम्ही स्वामी, अशी माझी भक्ती आहे. जेव्हा मी जीवभावावर असतो तेव्हा मी तुमचा अंश, आणि जेव्हा मी शिवभावावर असतो तेव्हा तुम्ही तेच मी. मी आणि राम याच्यात काही फरक नाही. या तीन पातळीवर जर वेगवेगळ्या प्रकारचं आणि अधिक अधिक उत्तम सुख असेल तर ते का अनुभवू नये? म्हणून मी असं म्हणतो की हे सोहम अस्मी असं अनुसंधान ठेवायला जरा सुरुवातीला अवघड जाईल, थोड्याशा प्रयत्नाचा भाग आहे. आपल्याला तेही सुख मिळावं एवढंच नाही तर सद्गुरूंची ते सुख मिळावं अशी अपेक्षा असते. असं असल्यामुळं आपण या सगळ्या सुखांचा विचार करावा, ते मिळवण्याचा संकल्प करावा, असं उलट मी तुम्हाला सांगेन. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूप महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सुत.